सलग दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर
आणि पुणेकरांनी शिक्का मारला आहे त्यांच्या पुढच्या आवडत्या कॅटेगरीवर. शिक्का सीझन 4 मध्ये आताची आपली कॅटेगरी आहे नाईट कट्टा, रात्री अपरात्री उशिरा. नॉर्मल सगळे रेस्टॉरंट्स वगैरे आणि सभ्य माणसं बंद झाली किंवा झोपली, त्याच्यानंतर भूक लागली असेल तर तुम्ही कुठे जाता, काय करता, हा विचारलेला प्रश्न. कारण सकाळी जेव्हा वोट्स टॅली केले, तुम्ही केलेले व्हॉट्सअपवर, त्यात ही कॅटेगरी सगळ्यात पुढे होती.
मदर्स रेसिपी प्रेझेंट
आता सोपा व्हॉट्सअप करायचा आहे. या सगळ्या नाईट कट्ट्यांपैकी तुमचं आवडतं सगळ्यात कुठलं आहे, तुम्हाला असे टॉप 3 देता आले तर चांगलंच आहे. शिक्का स्पेस 3 कुठली तरी नावं, किंवा 1 किंवा 2 किंवा 4 किंवा 5 तुमची आवडती नावं, आणि त्याच्यानंतर तुमचं नाव टाईप करायचंय, व्हॉट्सअप करायचंय, हे सगळं 8975935935 वर. सोनियाची एंट्री झाली आहे स्टुडिओमध्ये. आणि सोनिया ही काय प्रचंड, जितकी ती फिटनेस अॅनिमल आहे तितकीच ती पार्टी अॅनिमल आहे. का अॅनिमल अॅनिमल हा शब्द का आपण वापरतो मला माहित नाही, पण आहेस. तर तुझं काय आवडतं किंवा कुठे तुम्ही रात्रीचं खाता का? शेवटी घरी गेल्यावर जाऊ दे अंडी आहे, सकाळचं भातही आहे, थोडस परतून देते.
होतं बऱ्याच वेळेला, पण युजली जेव्हा आम्ही पार्टी करायला जातो तेव्हा कोंढ्यामध्ये एक जशन नावाची जागा
आहे,
आम्ही जातो खायला रोल्स वगैरे.
बर, मी आता रात्रीचा बाहेरच पडत नाही त्यामुळे नाही, पण अगदी यंग डेज मध्ये अरोरा टॉवर्स जे कॅम्प मध्ये एमजी रोडच्या एंडला, तिथे तो मिड नाईट बुफे किंवा किमा पाव वगैरे छान द्यायचे.
आम्ही स्टेशनला पण जातो अरे,
त्यामुळे मला खूप खायला ते आवडतं, पण माझा पोटाचा थोडासा खूपच नाजूक असल्यामुळे मी ते त्यातल्या त्यात अवॉइड करतो. बरं, तुमचं काय फेवरेट आहे ते सांगा, कुठलीही जागा असेल, ठिकाण असेल, आणि बरेचसे आम्हाला माहीत नसतील, कारण आता 32-33 वय झाल्यानंतर नाही तेवढं माझं होत पार्टिंग वगैरे, नाही नसतं माहिती मला, तर काय करू.
ओके काका, 40-45 वर्ष माणसारखं का वागतस?
स्विगी ॲप प्लीज डाउनलोड करा, घर बसल्या तुम्हाला सगळी डिलिव्हरी मिळेल फ्रॉम ओव्हर 750 रेस्टॉरंट फ्रॉम अक्रॉस पुणे. कमिंग अप इन जस्ट अ बिट, सुपर हिट गाणं. पण त्याच्या आधी हा शिक्का भारताने सुद्धा कसा काय रेड एफएमवर लावलाय ते तुम्हाला मी ऐकवतो. तुम्हाला जर हैदराबादची जी ह्याची T20 मास्टर चॅम्पियन्स जे काय आहेत या वर्षाचे, त्यांच्या छातीवर रेड एफ एम लिहिलेलं आहे हे तुम्हाला, तुम्ही बघितलं का, रिअलाइज केलं का? मी आहे संग्राम साथ में सौर्या, 93.5 रेड एफ एम
बजाते रहो.
रेड एफ एम शिक्का सीजन 4
प्रेजेंटेड बाय मदर्स रेसिपी, डिस्कवर द टेस्ट ऑफ ट्रेडिशन,
पावर्ड बाय स्विगी फूड डिलिवरी ऐप. यूज कूपन कोड RED100 टू गेट 100 ऑफ ऑन योर फर्स्ट ऑर्डर इन एसोसिएशन विद
वूश. करे खुश कपड़े, कलर हो या वाइट, स्टेन्स की छुट्टी पक्की, वूश वॉशिंग पाउडर वर्किंग.